मेरे रश के कमर बादशाह से सुपर रोमांटिक ट्रैक आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सो जसं की तुम्हाला माहिती आहे, सध्या चर्चा फक्त 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचीच आहे, बिकॉज यावेळेस पुरस्कार स्मृती इराणी यांच्या हस्ते देण्यात आले। थोडक्यात शिष्टाचाराच्या नुसार, प्रोटोकॉल्स नुसार पुरस्कार फक्त राष्ट्रपतींच्याच हस्ते दिला जातो हा, आणि यावेळेस असं झालं नाही म्हणून 70 जास्त कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थित राहायचं नाही आणि याचा निषेध केला। पण काही कलाकारांनी मात्र पुरस्कार ऍक्सेप्ट केला आणि त्यात आपले मराठी फेमस कलाकार प्रसाद ओक यांचंही नाव सामील होतं। पण हो, प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर पुरस्कार मिळाल्यानंतर एक पोस्ट टाकली की आपल्या घरी पाहुण्यांना बोलवून त्यांचा अपमान करणं ही महाराष्ट्राची शिकवण आणि संस्कृती नाही, तसंच आपण एखाद्याच्या घरी जाऊन त्याचा अपमान करणं हेही आपल्या संस्कारात बसत नाही, म्हणून ते कसेही वागले तरी आम्ही कच्चा लिंबूच्या टीमच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला आहे। जे झालंय त्याचा निषेध आहेच, पण पुरस्काराचा आनंद त्याहून खूपच मोठा आहे। सो येस, म्हणजे खरं तर स्मृती इराणी यांच्या हस्ते तो पुरस्कार मिळालाय ही गोष्ट कलाकारांना आवडली नाहीये असं नाहीये, पण शिष्टाचार जो आहे, प्रोटोकॉल जो आहे, तो पाळला गेला नाही आणि जितकी मेहनत आपण राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यासाठी केली होती, जे स्वप्न होतं, ते कुठेतरी अपुरं राहिलं याची खंत आणि निषेध आहे। बट आता प्रश्न हाच आहे की जर इथे इतक्या मोठ्या पुरस्कार सोहळ्यात शिष्टाचार पाळला नाही गेला तर मग काही छोट्या कारणांमुळे ऍक्टर्सला ट्रोल का केलं जातं शिष्टाचार न पाळल्यामुळे? आता हे मी अचानक काय बोलतीये सांगणार आहे तुम्हाला, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।